आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सलग तिसऱ्यांदा घेणार प्रधानमंत्रीपदाची शपथ। विविध देशातले मान्यवर सोहळ्यासाठी नवी दिल्लीत। जेईई अॅडव्हान्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर। टी20 विश्वचषक स्पर्धेत आज रात्री भारत पाकिस्तान लढत। आणि नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईत दाखल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाला राष्ट्रपती भवन इथं आज संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। भारताच्या शेजारच्या देशांचे आणि हिंद महासागर प्रदेशातल्या देशांचे प्रमुख या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। भूतानचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जगनौथ या कार्यक्रमासाठी आज नवी दिल्ली इथं पोहोचलेत। बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना आणि सेशेल्सचे उपराष्ट्राध्यक्ष अहमद अफीफ यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं। याशिवाय श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि नेपाळचे प्रधानमंत्री पुष्पकमल दहल प्रचंड हे सुद्धा प्रधानमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला येणार आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या कार्यक्रमासाठी येणार आहेत। वंदे भारतचे लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसंच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांनाही प्रधानमंत्री मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे। आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव, पश्चिम मध्य रेल्वेच्या प्रीती साहू, गोंदियाचे लोको पायलट स्नेहसिंह बघेल, नाशिकचे स्वच्छतादूत चंद्रकिशोर पाटील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींना आणि सदैव अटल स्मृतीस्थळावर माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली, तसंच त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकातही पुष्पहार अर्पण केला। आकाशवाणीवर संध्याकाळी 7:15 वाजल्यापासून या कार्यक्रमाचं वार्तांकन सुरू होईल, त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:30 प्रसारित केलं जाईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एनडीएच्या नेत्यांसाठी चहापानाचं आयोजन केलं होतं। त्यात अमित शहा, जेपी नड्डा, एस जयशंकर, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, रामदास आठवले, ज्योतिरादित्य सिंधे, चिराग पासवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सिक्कीममध्ये प्रेम सिंह तमंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या दुपारी 4 वाजता गंगटोक इथल्या पलजोर स्टेडियमवर होणार आहे। सिक्कीम विधानसभा निवडणुकीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं 32 पैकी 31 जागांवर विजय मिळवला होता, तर सिक्कीम लोकशाही आघाडीला 1 जागा मिळाली होती। ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसली तरीही नवनिर्वाचित सरकारच्या उद्या होणाऱ्या शपथविधीची तयारी सुरू आहे। भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या सकाळी होणार आहे। ओदिशात भाजपाला बहुमत मिळालं आहे। तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू 12 जूनला विजयवाडामध्ये आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। जेईई अॅडव्हान्स 2024 परीक्षेचा निकाल आज सकाळी जाहीर झाला। आयआयटी दिल्लीच्या वेद लाहोटीनं 360 पैकी 355 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावलं आहे। आयआयटीच्या अधिकृत संकेतस्थळावर jeeadv.ac.in वर हा निकाल बघता येईल। यावर्षीची जेईई अॅडव्हान्स परीक्षा मद्रास आयआयटीनं घेतली होती। या निकालानंतर आयआयटीमधल्या अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उद्यापासून काउन्सिलिंग फेऱ्या सुरू होतील। प्रश्नपत्रिका फोडणं आणि सॉल्व्हर गँग सारख्या बेकायदेशीर कृत्यांना रोखण्यासाठी नवीन कायदा आणून अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय। ते काल लखनौ इथं झालेल्या भरती आयोग प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते। छत्तीसगडमध्ये बस्तर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी काल झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झाले। पोलीस दल आणि पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी मिलिटरी कंपनी क्रमांक 6 यांच्यात चकमक झडल्याचं पोलिसांनी सांगितलं। पीपल्स पार्टी कमिटीचा 1 सदस्य, 1 डेप्युटी कमांडर, कंपनी क्रमांक 6चे 2 सदस्य आणि बायनार एरियाचे एरिया कमिटी सदस्य यांचा मृत नक्षलवाद्यांमध्ये समावेश आहे। महाराष्ट्रातल्या एका बँकेतून 2.5 कोटी रुपयांच्या सोने कर्ज घोटाळा करणाऱ्या वॉन्टेड आरोपीला उत्तर प्रदेश एसटीएफच्या पथकानं अटक केली आहे। जौनपूरच्या गिरिजाशंकर तिवारीला खेवली हसनपूर इथून अटक करण्यात आल्याचं उत्तर प्रदेश एसटीएफचे पोलीस उपअधीक्षक प्रमेश कुमार शुक्ला यांनी सांगितलं. संबंधित आरोपी बँक शाखेचा व्यवस्थापक होता. 2023 ठाणे पोलिसांच्या हद्दीत असलेल्या बँकेतून 2.5 कोटी रुपयांच्या सोने कर्ज घोटाळ्याची घटना घडली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशातले ज्येष्ठ माध्यमतज्ञ आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांच्या पार्थिवावर आज हैदराबादमध्ये अंत्यसंस्कार झाले. रामोजी फिल्म सिटीमध्ये झालेल्या या अंत्यसंस्कारांना आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पूर्ण सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राव यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारनं 2 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. बांगलादेश अवामी लीगचे खासदार अनवरुल अझीम अनार यांच्या हत्येच्या प्रमुख आरोपींपैकी आणखी एकाला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं नाव सियाम हुसेन असून तो मूळचा बांगलादेशच्या भोला जिल्ह्याचा आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनी इद्दत प्रकरणी आपल्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरुद्ध इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे. बुशरा बीबी यांच्या आधीच्या पतीने इम्रान खान आणि बुशरा बीबी यांचा विवाह इद्दत कालावधीत झालेला आहे म्हणून बेकायदेशीर ठरवावा अशी याचिका केली होती. न्यायालयानं हे ग्राह्य ठरवत इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना 7 वर्षांची सजा सुनावली आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अ गटात आज भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. न्यूयॉर्क इथल्या नासा काउंटी स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता हा सामना सुरु होईल. भारतानं याआधीच्या सामन्यात आयर्लंडवर 8 गडी राखून विजय मिळवला आहे तर पाकिस्तानच्या संघाला अमेरिकेच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर दुसरा सामना ओमान आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे. दरम्यान गयाना इथं आज सकाळी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं युगांडावर 134 धावांनी मात केली. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाचा संघ अवघ्या 39 धावांवर तंबूत परतला. तर काल रात्री ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या संघाचा 36 धावांनी पराभव केला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात आज स्पेनच्या कार्लोस अल्कारास समोर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचं आव्हान असेल. 21 वर्षांच्या कार्लोस अल्काराजनं 2022 अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं तर 2023 विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं आहे आणि तिसऱ्या जेतेपदावर त्याचं लक्ष आहे. तर 27 वर्षीय अलेक्झांडर झ्वेरेव आपलं पहिलं वाहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आज मुंबईत आगमन झालं. साधारणपणे 11 जूनला हा पाऊस मुंबईत येतो. त्या तुलनेत 2 दिवस आधीच पावसाचं आगमन झालंय. ठाणे भिवंडी कल्याण आणि मुंबईत आज सकाळपासून विजांच्या कडकडाटासह होत असलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. परंतु त्याबरोबरच उकाड्यातून दिलासाही मिळाला आहे. पालघर वसई विरारमधल्या सखल भागात पावसाचं पाणी साठलं आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या दुरुस्ती कामात झालेल्या चिखलात वाहनांचे टायर अडकत असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. हवामान विभागानं येत्या 3-4 दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून अनेक ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज सांगितला आहे. तर विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सांगलीत गेले 2 दिवस पडत असलेल्या पावसामुळे नदीला पूर आला आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 10.6% पावसाची नोंद झाली आहे. हमास या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातल्या 4 पोलीस नागरिकांना सोडवण्यात यश आल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. गाझापट्टीत केलेल्या एका विशेष कारवाईत या नागरिकांना सोडवल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सलग 3रा घेणार प्रधानमंत्रीपदाची शपथ. विविध क्षेत्रातले मान्यवर सोहळ्यासाठी नवी दिल्लीत. जेईई अॅडव्हान्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर. टी20 विश्वचषक स्पर्धेत आज रात्री भारत पाकिस्तान लढत आणि नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.